का हो गोधळी बुवा?
गोधळी बो म्हणता का वाकळ बो म्हणता गोंधळी बुवा?
गोंधळी बुवा म्हटलो
असं म्हणा
हो. पाच नामाचा पाच तत्वाचा गोंधळ मांडलेला आहे.
गोंधळ मांडलेला आहे.
आई भवानी गोंधळाला आलेली आहे.
आलेली आहे.
30 कोटी देव आले.
आलेले आहेत.
दिवट्या दिवटीवर तेल घालित आहे.
घालित आहे.
दिवट्या आपला देव आहे त्याची जरा मस्करी करूया.
दिवट्याला जर देव म्हणाव तर आहे का त्याच्या कपळाला शिंबूड?
शिंबूड नाही, शिंदूर म्हणायचं.
हा शिंदूर, शिंदूर.
दिवट्या आपला पंडित.
गाडवाडवणी खिंडीत.
लात मारतो मांडीत.
लगविला गेला सासूच्या उतरंडीत.
हा विनोदाचा भाग झाला. थांबायचा नाही तो जाग्यावर.
असं का?
हो. म्हणून आई जगदंबेच्या नावाचा गजर करूया.
करूया.
आई राजा
उदे उदे
सदानंदीचा. माझ्या अंबाचा संबळ वाजला ग. माझ्या अंबाचा संबळ वाजला. दारी लग्नाचा मांडव सजला ग. दारी लग्नाचा मांडव सजला ग. माझ्या अंबाचा संबळ वाजला ग. माझ्या अंबाचा संबळ वाजला. माझ्या अंबाचा संबळ वाजला ग. माझ्या अंबाचा संबळ वाजला. माझ्या अंबाचा संबळ वाजला ग. माझ्या अंबाचा संबळ वाजला. माझ्या अंबाचा संबळ वाजला ग. माझ्या अंबाचा संबळ वाजला.
जगदंबेचं वरदान.
माझ्या आंबाचा संबळ वाजला ग, माझ्या आंबाचा संबळ वाजला, माझ्या आंबाचा संबळ वाजला ग, माझ्या आंबाचा संबळ वाजला।